कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात करत आहोत. माडगुळकरांना लहरी हैदर ह्या एका शीघ्र कवीने असा चॅलेंज दिला की दोन ओळी लिहून दाखवा की ज्याचा शेवट ळ या अक्षराने होईल. तर माडगुळकर म्हणाले की दोन काय पाच ओळी लिहितो, अधेमध्ये ळ आला तर चालेल का, आणि जणू काही घरून पाठ करून यावं तसं माडगुळकरांनी सांगितलेलं आहे. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, ह्या साऱ्यांचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा, घननिळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा. ह्या पाचही ओळीमध्ये शेवटी ळ आहे आणि अधेमध्ये सुद्धा ळ आहे, पाच ओळींमध्ये दहा ळ आहे, किती पाहिजे तळ. असा लिहू शकणारा हा माणूस बाबूजींच्या हातामध्ये हे गीत पडलं, त्या गीताचं अक्षरशः सोनं केलं. ते गीत पहिल्यांदा लिहिलं गेलेलं आहे, नंतर मग उमस पडेल तर ह्या चित्रपटामध्ये घातलेलं आहे. तेच गीत आता अर्चना सादर करते, घन निळा लढीवाळा.